अगं भैरवी, तू मला म्हणतेस पंढरपूरला चल व विठ्ठलाचे दर्शन घे, पण हा आमचा लाडका विठ्ठल सगळीकडेच भरलेला आहे, म्हणून मी म्हणते मुखी राम कृष्ण हरी।